नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडल्या 5 वर्सांत ब्राझीला कडेन आशिल्लो वेपार दुपेटीन वाडोवन 20 अरब डॉलर मेरेन वाडोवपाचे दवरले मोख. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां ब्राझीलाचो सर्वोच्च सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस ह्या पुरस्कारान केले भोवमानीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या निमण्या पांवड्यार आयज नमिबियाक भेट दितले. सरकारी शाळांनी स्मार्ट क्लासरूम बांदपा खातीर दिल्ली सरकारान 900 कोटी परस चड रुपयांची मान्यताय दिल्या. आनी स्पेनांत चलतल्या तिरंदाजी संवसारीक कप सर्तीत ऋषभ यादव आनी ज्योती सुरेखा वेन्नम हांच्या बेसबऱ्या खेळाक लागून भारतान वैयक्तीक आनी सांघिक ह्या दोनूय सर्तीत जैत मेळोवन भारताक पयल्या सुवातेर दवरला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडल्या 5 वर्सांत ब्राझीला कडेन आशिल्लो वेपार दुपेटीन वाडोवन 20 अरब डॉलर मेरेन वाडोवपाचे मुख दवरला. तशेंच दोनूय देशांनी मर्कोसूर वेपार कराराचो व्याप्ती वाडोवन चड भारतीय उत्पादनांचो आस्पाव करपाक आनी भारतीय निर्यातदारांक व्हड बाजारपेठ मेळोवन दिवपाचें मान्य केलां. मर्कोसूर ही प्रादेशीक वेपार संघटना आसून तातूंत ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आनी उरुग्वे हांचो आस्पाव आसा. प्रधानमंत्री मोदी हांणी भारताप्रमाण ब्राझीलांत डिजिटल फारीकणी खातीर युनायटेड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार UPI सुरू करपाक सहकार्याची घोशणा केला. अन्न प्रक्रिया आनी अंतरिक्ष तंत्रगिन्यानाच्या मळार दोनूय देशां मदीं सहकार वाडोवपाची खूब शक्यताय आसा अशें तांणी सांगले. हे फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां ब्राझीलचो सर्वोच्च सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस ह्या पुरस्कारान भोवमानीत केले. भारताच्या उण्या मोलाच्या वखदा खातीर ब्राझीलाची बाजारपेठ आनी उक्ती करपाच्या कल्पनेक ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी येवकार दिल्या अशें विदेश मंत्रालयाचे सचीव पेरियासामी कुमारन हांणी सांगले. भारतीय वेवसायीक आनी पर्यटकांक व्हिसा उदार करपाचेरूय चर्चा जाली. भारतीय वखदा कंपनीक ब्राझीलांत केंद्र स्थापन करपा खातीर आपोवपाची कल्पना ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांक येवकार दिला अशें कुमार हांणी सांगले. भारतांतल्या गुंतवणूक करपाक मेळची वा ब्राझीलाची मोलादीक खनिज संपत्ती वापरपा खातीर जोड उद्देग स्थापन करपाच्या कल्पने विशीं लेगीत दोनूय वाटांनी चर्चा जाली. हे बसकेंत 3 गपलाती जाल्यात अशें कुमारन हांणी सांगलें. तातूंत इथेनॉल मिश्र इंधन आनी नवीकरणीय उर्जा सयत जैव इंधन आनी आतंकवाद आंतरराष्ट्रीय वेपारा विशीं गुप्तचर म्हायतीचो आदान प्रदान हांचो आस्पाव जाता. शेतकी संशोधन, गुप्त म्हायती दिवप घेवप आनी बौद्धीक मालमत्ता वेवस्थेचेरूय 3 कबलाती जाल्यात अशें कुमारन हांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या निमण्या पांवड्यार आयज नमिबिया भेट दितले. राष्ट्राध्यक्ष नेतुंबू नंदीन नदेत्वा हांच्या आपोवणेवेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो नमिबियाचो हो पयलो आनी भारताच्या खंयच्या प्रधानमंत्र्यांचो हो 3रो दौरो आसा. ह्या भेटी वेळार नमिबिया वांगडा आर्थिक भागीदारी वाडोवपा खातीर दोनूय देशांमदीं प्रतिनिधीमंडळ पांवड्यार चर्चा जातली. उर्जा, सुरक्षा, भलायकी आनी वखदां निर्मिती क्षेत्रांत सहकार्य वाडोवपा खातीर दोनूय देशांमदीं कबलात जावपाची शक्यताय आसा. नमिबिया प्रधानमंत्री मोदी हांकां तांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारान भोवमानीत करतले. प्रधानमंत्री मोदी नमिबियाच्या संसदेंत लेगीत उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा ह्या दोघांनी तांच्या अर्थवेवस्थेत कृशी क्षेत्राचे म्हत्वाचे योगदान मान्य केला अशें विदेश मंत्रालयाचे सचीव पी कुमारन हांणी सांगले. पी कुमारन हांणी सांगले, प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान, सर्वोत्तम पद्दती आनी तंत्रगिन्यान हस्तांतरणात सहकार्य वाडोवपाचो प्रस्ताव मांडला. दोनूय वटेन डिजिटायझेशन आनी डिजिटल भौशीक मुळाव्यो सुविधांच्या क्षेत्रात सहकार्याचेर लेगीत चर्चा जाली. हे शिवाय खेळा वेवस्थापन, क्षमता निर्माण आनी जनसंपर्क वाडोवपा खातीर सहकार्याचेर भर दिवपाचे तांणी थारायले. दोनूय देशांमदीं 3 कबलाती जाल्यात. तातूंत आंतरराष्ट्रीय आतंकवाद आनी आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्यांवांक आडोवपा खातीर सहकार्याच्या कबलाती, नवीकरणीय उर्जा हांचो आस्पाव तातूंत आसा. कार्बन उत्सर्जन उणें करपा हेतान आनी देशांतले राष्ट्रीय म्हामार्ग चड पर्यावरण अनुकूल करपा खातीर सरकार जायतीं पावलां उबारता अशें रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. आतां मेरेन देशांतल्या राष्ट्रीय म्हामार्गाचेर 4.78 कोटी वयर झाडां लायल्यात. फरिदाबाद नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉरिडॉराचेर एक पेड माके नाम मोहिमेक मार्गदर्शन करतना तांणी सांगले,
इस अभियान की शुरुआत उनके मार्गदर्शन में शुरू हुई है. हमारी माता जिस प्रकार से हमें आदरणीय है, उतनी ही आदरणीय धरती माता भी है, और दोनों के प्रति अपना ऋण व्यक्त करने के लिए ये जो कार्यक्रम है इसको सांस्कृतिक और नैतिक दोनों भी आधार है।
देशातले 40% प्रदूषण थेट येरादारीक लागून जाता, देखून येरादारी खात्याची पर्यावरण प्राप्ती व्हड जापसालदारकी आसा अशें तांणी मुखार सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
सरकारी शाळांनी स्मार्ट क्लासरूम बांधपा खातीर दिल्ली सरकारान 900 कोटी परस चड रुपयांची मान्यताय दिल्या। दिल्लीत राष्ट्रीय शिक्षण धोरण चालीक लावपाकूय तांणी मान्यताय दिल्या। दिल्ली शिक्षण मंत्री आशिष सूद हांणी सांगले, व्यापक डिजिटल वर्ग विस्तार येवजणे खाला 75 मुखेलमंत्री श्री विद्यालयांनी 2446 स्मार्ट ब्लॅकबोर्ड बसयतले। हाका लागून 2029-30 मेरेन दिल्ली सरकारी शाळांनी स्मार्ट वर्गांची संख्या 21,000 परस चड जातली। चीन पाकिस्तान आणि बांगलादेश हांच्या मदीं परस्पर हितसंबंध आयले जाल्यार भारताचे स्थिरताय आणि सुरक्षेचेर गंभीर परिणाम जावंक शकता असे संरक्षण मुखेली जनरल अनिल चौहान हांनी सांगला। हिंद महासागराच्या वाठारातल्या देशातल्या आर्थिक अडचणींक लागून भायल्या सत्तेक आपलो प्रभाव वाढोवपाची संद मेळ्ळ्या असे जनरल चौहान हांनी ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनाच्या कार्यावळीत उलयतना सांगले। हो भारता खातीर संवेदनशील विशय आसा अशें तांणी म्हळां। काल मेरठांतल्या सरदार वल्लभभाई पटेल कृशी विश्वविद्यालयांत कृशी तंत्रगिन्यान नवनिर्माण केंद्राचें उक्तावण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांच्या हस्तुकी जालें। शेतकारांक उद्देजक करपाचेर सरकार लक्ष केंद्रीत करता अशें तांणी सांगलें। शेतकारांची येणावळ दुपेटीन वाडोवपा खातीर आनी वाजीब दर सुनिश्चीत करपा खातीर यंत्रीत बुद्धिमत्ता वापरपाक भारतीय तंत्रगिन्यान संस्था म्हत्वाची भूमिका वठयता अशें तांणी सांगलें। शेतकार केंद्रीत संशोधन आणि स्टार्टअपांक चालना दिवपा खातीर विद्यापीठात कुशळटाय विकास केंद्र स्थापन करतले असे मंत्री प्रधान हांणी जाहीर केले। केंद्रीय मंत्री जयंत चौधरी आणि सूर्यप्रताप शाही हे या कार्यावळीक हजर आशिल्ले। अमरनाथ यात्रेत पहिल्या 6 दिसांत दर्शन करपी भक्तांची वट्ट संख्या 111,000 झाल्या। काल 18,000 यात्रेकरूंनी पवित्र दर्शन घेतले। यात्रेविषयी प्रतिक्रिया दितना जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी ही माहिती दिली। पहलगाम आणि बालटाल ह्या दोन्ही मार्गांचेर ही यात्रा सुरळीतपणान सुरू आसा। फुडल्या काही दिसात आणीक भक्त येवपाची शक्यताय आसा असे सोशल मिडिया पोस्टात सिन्हा हांणी सांगले। मजगती खर सुरक्षा वेवस्थे खाला 7,519 यात्रेकरूंचो आणीक एक गट म्हळ्यार जम्मूतल्यान 8वो गट आयज सकाळी भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान काश्मीर देगणात अमरनाथ यात्रे खातीर भायर सरलो। आयज सकाळी यात्रेकरू 302 वाहनांवरवीं बेस कॅम्पातल्यान भायर सरले। ह्या पंगडात 5,719 दादले, 1,577 बायलो, 40 भुरगीं, 167 साधू आणि 76 साधवी हांचो आसपाव आसा। हवामान खात्यान आयज छत्तीसगड, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि विदर्भ ह्या वाठारांनी कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वाठारांनी पावस पडपाची शक्यताय आसा। देशाच्या उत्तर उदेंत आणि दक्षिण भागातूय अशीच परिस्थिती असपाची शक्यताय आसा। तसेच दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, भितुरल्या कर्नाटक, केरळ, माहे, कोकण, गोंय, लक्षद्वीप, सौराष्ट्र, कच्छ आणि तामिळनाडू हांगा नेटान वारे व्हावपाचो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला। स्पेनात चलतला तिरंदाजी संवसारीक कप सर्तीत ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम हांच्या बेसबऱ्या खेळाक लागून भारतान वैयक्तीक आणि सांघिक या दोनूय सर्तीत जैत मेळून भारताक पहिल्या सुवातेर दवरले। ऋषभ यादवान दादल्यांच्या कंपाऊंड पात्रताय फेरीत 716 गुणांसयत पहिली सुवात मेळली, जाल्यार ज्योती सुरेखा वेन्नमान बायलांच्या कंपाऊंड सर्तीत 715 गुणांसयत पहिली सुवात मेळली। आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडल्या 5 वर्सांत ब्राझीला कडेन आशिल्लो वेपार दुपेटीन वाडोवन 20 अरब डॉलर मेरेन वाडोवपाचे दवरले मोख। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां ब्राझीलाचो सर्वोच्च सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस ह्या पुरस्कारान केले भोवमानीत। प्रधानमंत्री मोदी तांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या निमतान आयज निमण्या पांवड्यार नमिबियाक भेट दितले। सरकारी शाळांनी स्मार्ट क्लासरूम बांधपा खातीर दिल्ली सरकारान 900 कोटी रुपयां परस चड रुपयांची मान्यताय दिल्या आनी स्पेनांत चलतल्या तिरंदाजी संवसारीक कप सर्तीत ऋषभ यादव आनी ज्योती सुरेखा वेन्नम हांच्या बेसबऱ्या खेळाक लागून भारतान वैयक्तीक आनी सांघीक ह्या दोनूय खेळा सर्तीत जैत मेळून भारताक पहिल्या सुवातेर दवरले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 वरांचेर आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.